हॅलो बनीला, आता समर वेकेशन लागली ना, तर आज आपण बनीच्या समर ॲक्टिव्हिटीजची गोष्ट ऐकूया. बनीला समर वेकेशन लागली, पण त्याचे मॉम डॅड वर्किंग असल्याने त्याला कंपल्सरी नर्सरीत जावे लागत होते. हळूहळू त्याचे सगळे मित्र समर ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतले व नर्सरीत बनीला कोणीच फ्रेंड मिळत नव्हते. तो खूप उदास झाला. त्याने मॉमला सांगितले की मला पण समर कॅम्पमध्ये घाल, मी तिथे नवीन गोष्ट शिक काही गोष्टी शिकेन. मॉम पण खूप विचारच करत होती की या समरमध्ये बनीला काहीतरी नवीन शिकवावे. तिने आपल्या सगळ्या फ्रेंड्सकडे चौकशी केली. प्रत्येक क्लासमध्ये 7 डेजचे वर्कशॉप होते. बनीला आवडतील व त्याच्या वयाला झेपेल असे 3-4 क्लास बनीच्या मॉमने निवडले. त्यात पियानो क्लास होता, पियानो आणि व्होकल सिंगिंग होता, ड्रॉइंग व आर्ट अँड क्राफ्ट होते, असे सगळे क्लासेस होते. सगळ्यांच्या डेट्स पण वेगवेगळ्या होत्या व एका क्लासनंतर 2-3 दिवस सुट्टीनंतर दुसरा क्लास होता. बनीच्या मॉमने ठरवले, बघूया बनीला कितपत सगळे आवडते, त्याप्रमाणे प्रत्येक क्लासची ॲडमिशन घ्यायची. बनीलाच तिने चॉईस दिला, फर्स्ट क्लास कुठला जॉईन करायचा म्हणून. बनीला पियानो वाजवायला खूप आवडत असे, म्हणून त्याने मॉमला सांगितले की आपण पियानो आणि व्होकल क्लासमध्ये आधी ॲडमिशन घेऊ. दोन्ही क्लास मिळून 15 डेजचे वर्कशॉप होते. मॉमला भीती वाटत होती, बनीला ते नाही आवडले तरी त्याला ते कंपल्सरी 15 डेज जावे लागेल, किंवा तो नाही गेला तर पैसे फुकट जातील. तिने तसे बनीला स्पष्ट सांगितले की तुला ते जर फुल अटेंड करायलाच लागेल तरच मी ॲडमिशन घेते. बनीला नर्सरीचा कंटाळाच आला होता, त्याने 15 डेजचे प्रॉमिस केले. पियानो क्लासमध्ये फर्स्ट डेला एंट्री घेतल्यावर तो एकदम खुशच झाला, कारण त्याचे 2 फास्ट फ्रेंड्स एमिली एलिफंट व मिकी माऊस यांनी पण तो क्लास जॉईन केला होता. तिघे एकमेकांना भेटून खूप खुश झाले. बनीला तिथल्या टीचरने एका मीडियम पियानोवर बसवले. एकदम सॉफ्ट टचने पियानो कसा वाजवायचा व त्याचे बेसिक नोटेशन कसे रीड करायचे, छोटी छोटी सॉंग्स कशी आपली आपण बसवायची, एवढे तो 7 दिवसात शिकला. बनीचा नंतर व्होकल सिंगिंगचा क्लास सुरू झाला. बनीचा आवाज गोड होता, पण तो वरच्या सुरात गाऊ शकत नव्हता, म्हणून त्या वर्कशॉपमध्ये व्हॉइस छान व्हावा म्हणून त्याला काही एक्झरसाइज शिकवले. एमली एलिफंट मात्र खूप गोड गाणं म्हणायची. तिचे गाणे सगळ्यांनाच आवडायचे. रोज घरी जाताना एमली, बनी व मिकी आज काय शिकवले याची रिव्हिजन करायचे. 15 दिवस कसे निघून गेले कोणालाच कळले नाही. बनीने हे फर्स्ट पियानो व व्होकल सिंगिंगचं वर्कशॉप छान अटेंड केले व त्यात खूप इंटरेस्टही दाखवला, म्हणून मॉम डॅड पण खुश झाले. आता उद्या आपण बनीच्या नेक्स्ट वर्कशॉपची गोष्ट ऐकूया. बाय बाय.